आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या सीमा संरक्षणाला मजबूती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन। चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ। सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद राजधानी दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना। आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी। सीमा सुरक्षा दल गेली 6 दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबूती देण्याचं महत्वपूर्ण काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले। जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि MI-17 देखील सहभागी झाले आहेत। यासोबतच श्वान पथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून या कार्यक्रमात 7 सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे। देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून 100 दिवसांचा विशेष मोहिमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। समाज माध्यमावरच्या एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की रुग्णांना दुप्पट मदत, जनभागीदारी, नवीन औषधं, तंत्रज्ञानाचा वापर आणि निदानाची उत्तम साधनं यासह भारत विविध पद्धतींनी क्षयरोगाशी लढा देत आहे। क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते हरियाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला। देशातली 33 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 347 जिल्ह्यात आजपासून 100 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे। यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे। अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरू करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर यांनी सांगितलं। ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते। अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र या मुद्द्यावर ब्रिक्स सदस्य देश एकमत नाहीत असंही ते म्हणाले। ब्रिक्स देशांनी जर सामायिक चलन योजना सुरू केली तर या देशांना 100% सीमा शुल्क द्यावं लागेल अशी चेतावणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 आठवड्यापूर्वी दिली होती। बहुप्रतीक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला। रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली। चारधाम यात्रेकरूंना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले। ही यात्रा सुरळीतपणे तसंच सुरक्षितपणे व्हावी यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं धामी यांनी सांगितलं। महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून आमदार राहुल नार्वेकर यांनी आज अर्ज सादर केला। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती। मात्र महाविकास आघाडीकडून कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली। काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती। आज नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप सोपल, मंगलप्रभात लोढा, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, अमित देशमुख, असलम शेख, तानाजी सावंत, आदित्य ठाकरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांना सरकारी सशस्त्र दलांकडून कुठलाही विरोध झाला नसल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल असद दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार बंडखोरांनी आज पहाटे दमास्कसमध्ये प्रवेश केला, यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत लेबनाननं बैरूतला दमास्कसशी जोडणाऱ्या सीमेव्यतिरिक्त इतर सीमा बंद केल्याचं जाहीर केलं आहे. जॉर्डननं देखील सिरियालगतच्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत. आयआयएम आणि आयआयबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं वित्तीय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. यूपीआयनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल समूहांना प्रथमच औपचारिक कर्ज मिळवण्यासाठी सक्षम बनवल्याचंही या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. यूपीआयमुळे मिळणारे फायदे भारतापुरते सीमित नसून इतर देशही याचा लाभ मिळवत आहेत. भारतीय वायुदलाच्या पश्चिम कमांडच्या कमांडरांचं 2 दिवसांचं संमेलन काल दिल्लीत संपन्न झालं. या संमेलनात वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी युद्ध आणि बहुक्षेत्रीय युद्ध कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत उपस्थितांशी चर्चा केली. सिंह यांनी संमेलनाच्या यावर्षीच्या भारतीय वायुदल सशक्त सक्षम आणि आत्मनिर्भर या संकल्पनेवर भर दिला. मानवतावादी मदत म्हणून भारतानं म्यानमारला 2,200 मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट या धोरणांतर्गत भारत मानवतावादी मदत करत आहे, असं जयस्वाल म्हणाले. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला ऍडलेड इथं झालेल्या दुसऱ्या दिवस रात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव 5-128 धावसंख्येवरून पुढे सुरु केला. मात्र दिवसाच्या पहिल्याच षटकात ऋषभ पंत माघारी परतला. त्यानंतरही भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा दुसरा डाव केवळ 175 धावातच आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं भारताचा निम्मा संघ बाद केला. भारताच्या वतीनं नितीश रेड्डी यानं सर्वाधिक 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्यासमोर विजयासाठी केवळ 19 धावांचं आव्हान उरलं. ते ऑस्ट्रेलियानं कोणताही गडी न गमावता पूर्ण केलं. पहिल्या डावातला शतकवीर ट्रेव्हिस हेड याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. मालिकेतला तिसरा सामना येत्या 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये आज ब्रिस्बन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 122 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिस यांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 8 बाद 371 धावा केल्या. विजयासाठी 372 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 44 षटकं आणि 5 चेंडूमध्ये 249 धावा करून माघारी परतला. दुबई इथं 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशाच्या 45व्या षटकात 8 बाद 175 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या सीमा संरक्षणाला मजबूती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद राजधानी दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.